chinimandi.com पॉडकास्ट।
हजारो एकर ऊस पिकाला लागला कॅन्सर, शेतकऱ्यांना धक्का। पिलीभीत जिल्ह्यात यावेळी हजारो एकर ऊसाचं पीक वाळून चाललं आहे, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। कृषीतज्ज्ञ या प्रकाराला ऊसाचा कॅन्सर असल्याचं सांगत आहेत। यामुळे हजारो एकर पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे। कोणताही इलाज नसणाऱ्या या रोगामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होण्याची शंका वर्तवली जात आहे। पिलीभीत जिल्ह्याची यूपीतील ऊस उत्पादनाचा प्रमुख जिल्हा म्हणून ओळख आहे, पण आता या रोगामुळे एक नवं संकट ऊस पिकासमोर उभं आहे। या कॅन्सरमुळे पिकाच्या मुळाजवळ लाल रंगाचा फंगस आला आहे, ज्यामुळे ऊस वाळत आहे। या रोगामुळे हजारो एकर पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। खास करून बिसलपूर तहसील येथील परिसरात याचा प्रकोप सर्वात अधिक पाहण्यास मिळत आहे। शेतकरी अमित सिंह चौहान म्हणाले, पिकात लाल रंगाचा फंगस लागतो, ज्यामुळे पीक वाळतं। याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे। ऊस अधिकारी जितेंद्र मिश्रा यांनी बिसलपूर येथील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचं निरीक्षण केलं। ते म्हणाले, हा रेड डॉट नावाचा रोग आहे, याला ऊसावर पडलेला कॅन्सर म्हणतात। या रोगावर उपाय नाही, या रोगाला पसरू नये म्हणून उपाय करता येतात। या रोगानं संक्रमित असणारं एखादं पीक दिसलं तर शेतकऱ्यांनी ते ताबडतोब नष्ट करणं गरजेचं आहे, अन्यथा हा रोग लगेच पसरतो। ते म्हणाले, आपल्यासाठी 0238 प्रजाती सगळ्यात चांगली होती, पण याच जातीत हा रोग अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे। ऊस निरीक्षकांच्या मतानुसार हा रोग मुळापासून वरती पसरतो, याला अल्कोहोल प्रमाणे दुर्गंधी असते। पिलीभीत जिल्ह्यात ऊसाच्या पिकात हा रोग पाहण्यास मिळत आहे। एक वर्षानंतर पीक पूर्णपणे कापणीसाठी तयार होतं। एक महिन्यानंतर पिकाची कापणी होणार आहे, पण या रोगामुळे ऊस पिकाचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे।